स्मृतिचित्रे. लेखिका लक्ष्मीबाई टिळक. वाचक विद्या हर्डीकर सप्रे. स्मृतिचित्रे भाग तिसरा अध्याय 79. या अध्यायाचं नाव आहे नव्हे ख्रिस्ती ख्रिस्ती परी ख्रिस्त ख्रिस्त. टिळकांच्या आयुष्याचं हे शेवटचं वर्ष, पण हे एकच वर्ष पुष्कळ दृष्टीने 10 वर्षाच्या किमतीचं होतं. ते म्हणत, आपल्या देशाची खरी उन्नती ख्रिस्ताचे शिक्षण आचरणात आणल्याशिवाय होणार नाही, आणि हिंदुस्थान ग्रंथापेक्षा किंवा पंथापेक्षा व्यक्तीकडे अधिक लक्ष देतो. नव्हे ख्रिस्ती ख्रिस्ती परी ख्रिस्त ख्रिस्त, पाहिजे संतत उभा केला, असे ते आपल्या धर्मबांधवांना सांगू लागले. ख्रिस्ताला त्यांची अशी प्रार्थना असे की माझा आत्मा जसा आरसा, माझा आत्मा जसा आरसा, माझा आत्मा जसा आरसा, पाहो जन त्या माझी तुला. रहा विचारी मम उच्चारी, आचारी तू रमविमला. या विचारसरणीमुळे त्यांचे आणि त्यांच्या भोवतालच्या परिस्थितीचे पटेन असे होय. ख्रिस्ती माणूस ख्रिस्तासारखा असला पाहिजे आणि हिंदी ख्रिस्ती माणूस पौरात्य ख्रिस्तासारखा असला पाहिजे असे ते म्हणत. प्रथम तसे होण्याचा स्वतःच आटोकाट प्रयत्न त्यांनी सुरू केला. या वर्षाची त्यांच्या जीवनक्रमाची तयारी आधी 10 वर्षापासून चालली होती. त्यांनी 10-12 वर्षापूर्वी म्हटले होते, पुष्कळ अजूनी उणा प्रभू मी, पुष्कळ अजूनी उणा, खंडी तुनरती नाही फेडिले बंधू भगिनींच्या ऋणा, तुझा ऋणी तर सदाच राहीन अगापतित पावना. हे उणेपण नाहीसा करण्याचा त्यांनी आटोकाट प्रयत्न केलेला होता. त्यांनी जन्मतःच आणलेले कित्येक दोष या काळात हळूहळू नाहीसे होत होत या शेवटच्या वर्षात अगदी नाहीसे झाले होते असे म्हटलं तर ती अतिशयोक्ती होणार नाही. त्यांचा रागीट स्वभावच उदाहरणार्थ घेतल्यास, ते स्वतःचा अपमान झाला म्हणून पूर्वीसारखे एकदाही रागवलेले दिसले नाहीत. मात्र या रागाचे रूपांतर सात्विक संतापात कित्येक वेळेला होत असे. टिळकांना आता पगारी काम नव्हते, लिहिण्यावर थोडेसे पैसे कधीकधी मिळत तेवढेच. गरिबी आमची पहिल्यापासूनच असे, तशीच ती आताही होती. मात्र आताच्या गरिबीत आणि पूर्वीच्या गरिबीत एवढे अंतर होते की आता आम्हाला कर्ज नव्हते. देवाच्या कृपेनं माणसं पूर्वीप्रमाणेच आताही भरपूर होती. भिन्न जातीचे, भिन्न धर्माचे, भिन्न विचारांचे आणि एका दिलाचे संमेलन आमच्या घरी होते. त्यात कोणी धर्माचा विचार करणारे, कोणी केलेले तर कोणी ख्रिस्ती झालेले असत. दररोज 2 वेळेला आमच्या घरी भजन होत असे. त्यासाठी 1 तास आणला होता. तो वाजला की बाडीतील माणसे जमत, कधी गावातील माणसे येत. दारावरून जात असला तर तो येऊन बसे. पैशाच्या अभावामुळे टिळक भगव्या कपन्या घालू लागले, कारण त्यामुळे धोब्याचा खर्च वाचला. त्या कपन्याही त्यांनी जुन्या धोतरांच्या बनवल्या होत्या. सर्व मंडळी जमून भजन करीत, टिळक मात्र उभे राहत. प्रत्येकाजवळ झान चिपळ्या असत, कुणी तबला किंवा ताल वाजवी. कधी कधी टिळक पायात चाळ बांधून तल्लीन होऊन नाचत. ब्रह्मानंदी लागली टाळी, कोण देहाते सांभाळी, अशी त्यावेळी त्यांची आणि सर्व श्रोत्यांची आणि भजनी मंडळींची स्थिती होऊन जाई. आणि हे भजन कितीतरी वेळ चालत असे. आमच्याकडे जाती, वय, धर्म, अधिकार यांचा भेदाभेद नसे. ब्राह्मणापासून धोब्यापर्यंत कोणीही येऊन भजनाला बसे. ख्रिस्ती लोक येत, त्याच्यात मिशन कामदारही असत. मिशनमध्ये काम न करणारे असेही ख्रिस्ती लोक असत. जे कोणी येतील ते सर्व आम्हाला आमचे सगळे सोयरे वाटत. दुजाबामुळे राहतच नसे, त्यातच एक ख्रिस्ती येत असे. तो मिशनमध्ये कामाला नव्हता, आमच्याप्रमाणेच तोही नागपूरहून येथे आला होता. पुढे तो मेसोपोटेमियात लढाईवर गेला. आम्हाला त्याची नेहमी आठवण येईल, मात्र त्याच्याकडून काही वृत्त कळलं नाही. एक दिवस सरकारी पत्र आले की सो अँड सो याचा वारसा कोण आहे हे कळवावे. पत्र वाचता वाचता टिळकांचे डोळे भरून आले. मला समजल्यावर मलाही चैन पडेना. टिळक म्हणत, तो मेला असेल. मी म्हणे, नाही, तो कोठेतरी भयानं लपला असेल. तो लपणारा मुलगा नाही असे टिळकांचे ठाम मत होते. मला तो आई म्हणे आणि तसाच माझ्याशी वागेही. त्याचे बोलणे, बसणे, वागणे असं सगळं एक एक गोष्ट आठवून मी दिवसभर रडत होते. एकीकडे गृहकृत्य करीत होते. दुसऱ्या दिवशी कशी तरी भातभाजी केली. जिकडे तिकडे त्रिभुवनात तोच दिसत होता. जाताना तो तेथेच जेवला होता. आज त्याची काय वाट झाली असेल. 1:30 सुमार आम्ही दोघं एकमेकांची समजूत घालत होतो. जेवायला आम्ही बरोबरच बसलो. पुन्हा दोघांच्या डोळ्यात पाणी आले. तोच दारी आई अशी हाक आली. पाहते तोच. मी मोठ्याने म्हटले, अहो मेला होता तो आता जिवंत झाला. आता आम्हाला दुःखाश्रूंबरोबर गिळवत असलेली तीच भाजी भाकरी आनंदाश्रूंबरोबर अमृतासारखी वाटली. जाताना त्याच जागी बसून तीच भाजी भाकरी त्यानं खाल्ली होती आणि आजही आल्यावर तोच प्रसंग. मात्र आजच्या भाजी भाकरीत अमृत होते. आता ते गृहस्थ अमृतराव त्रिभुवन नगरास कुठेतरी वकील झाले आहेत. सातारला आमच्या बंगल्याजवळच मिशनरींचा बंगला होता. त्यात राहणारे मिशनरी मोठे प्रेमळ होते. पण त्यातील एका मिशनरी बाईला डिसिप्लिनचे फार वेळ. ठराविक वेळात ठराविक गोष्टी झाल्या पाहिजेत आणि त्या ठराविक पद्धतीनेच झाल्या पाहिजेत अशी काही मते डिसिप्लिनवाल्यांची असतात. त्यांचे आणि भावनाप्रधान लोकांचे बहुत करून कधी पटत नाही. तसंच इथं झालं. टिळकांकडे घंटा घंटा भजन झाले हे भाबाईंना खपे ना. त्यांनी आपल्या कामगारांना आतून ताकीद दिली की भजनाला जायचे नाही. पण ही मंडळी बाईंच्या ताकदीला धाब्यावर बसवून भजनाला येऊ लागली. तशी ती बाई अधिक चेतली. त्यांनी 1-2 नोकरांना घरी बसवले. टिळकांना काय, त्यांनी ताबडतोब त्यांना दुसरी कामं लावून दिली. यावरून पुढे युद्धकांडाला सुरुवात झाली. बाईला वाटे आपले नोकर लोक आपल्यापेक्षा टिळकांना अधिक मान देतात, तेव्हा आपलं वजन कमी झालं. टिळकांना वाटे आमच्या ख्रिस्ती लोकांना बाईने गुलाम बनवले. याच वेळेला टिळकांनी हा अभंग लिहिला आहे. नव्हे हिंदुस्थान लेकुरांच्या चेष्टा, नव्हे तर प्रतिष्ठा भंडांच्या या. नव्हे हिंदुस्थान लेकुरांच्या चेष्टा, नव्हे च प्रतिष्ठा भंडांच्या या. इथेच जाहले महाधर्मवीर, जया थर थरा विश्व कापे. श्रद्धा हेच ज्यांचे जीवित सर्वस्व, आपुले विश्व घर ज्यांचे. इथं नाचवून भलतीच सोंगे, करून या ढोंगे अर्थ काय. इथे नाचवून भलतीच सोंगे, करून या ढोंगे अर्थ काय. या आगीत माझ्याकडून तेल ओतले गेले. चर्चमधील एका सभासदाला त्याच्या अयोग्य वर्तनामुळे बहिष्कृत केले होते. त्यानं आपलं वर्तन सुधारलं होतं आणि परत चर्चमध्ये घ्यावं अशी त्याची इच्छाही होती. पण त्याची जाहीर माफी वगैरे डिसिप्लिनला लागणारे विधी करायला तो तयार नव्हता. वर उल्लेखलेल्या मिशनरीबाई काही त्याला आत येण्यास संमती देईनात आणि त्यामुळे त्यांच्या हाताखालचे लोक मनात असूनही त्यांच्याप्रमाणेच बोलत. एक दिवस टिळक बाहेरगावी गेले असताना त्यांच्या पश्चात नगरहून डॉक्टर ह्यूमचे पत्र आले की लोकांची समजूत करून ह्या माणसाला परत चर्चमध्ये घेण्याची व्यवस्था करा, कारण त्याचा अशा रीतीनं त्याग केल्यामुळे तो आणखी बिघडेल. मला ह्यूमचे बोलणे पटले आणि टिळक येण्याच्या आधीच मी ते काम माझ्या अंगावर घेतले. एका मिशन कामगाराला विचारले तेव्हा तो म्हणाला, बाई आमचेही मत तुमच्यासारखेच आहे, पण बाईसाहेबांपुढे आमचे काही चालत नाही. तुम्ही पुढाकार घेतला तर होईल ते काम. मी बाईसाहेबांना म्हटले तर त्या म्हणाल्या, बाई या मंडळीच्या भानगडी आपल्याला काय करायच्या, आपण यांच्यात न पडणे हेच बरे. मी घरी आले आणि पुढील मार्ग मला सुचावा म्हणून नम्र मावळे परमेश्वराची प्रार्थना केली. तो रविवार होता. संध्याकाळच्या उपासनेच्या वेळी मी पाळकांना चिठ्ठी पाठवली. पाळकरांनी वाचून दाखवली. मला देवाचा संदेश द्यायचा आहे, तरी उपासना संपल्यावर 5 मिनिटे कृपा करून सर्वांनी थांबावे. आपली आजी. बायबलमधून योहानाचा 8वा अध्याय आरंभाचा एक भाग मुलाकडून वाचून घेतल्यावर मी 8व्या वचनापाशी थांबले. तुम्हामध्ये जो निष्पाप असेल त्याने प्रथम तिजवर दगड टाकावा. ख्रिस्त पाप्यास तारावयाला, पाप्याला वर काढायला आला, पाप्याला तुडवायला आला नाही. तुम्हाला माणसाची किंमत आहे का स्वतःच्या मोठेपणाची? या माणसाने तुमची लेखी माफी मागून तुम्ही तिचे प्रदर्शन करण्यात मोठेपणा आहे का? त्याच्या पश्चात्तापाने निर्मळ झालेल्या अंतःकरणावर तुम्ही अशा तिऱ्हेने दागण्या देण्यास उठला आहात. सर्व म्हणायला लागले, या बाईला 5 मिनिटं बोलण्यास वेळ दिला काय आणि हिनं चालवलंय काय? पण परिणाम मात्र चांगला झाला. या माणसाला मंडळीत घेतले. टिळकांना आणि डॉक्टर ह्यूम यांना फार आनंद झाला. त्या बहिष्कृताला पुढे लवकरच मी एक बायको मिळवून दिली आणि तो सुखानं संसार करू लागला. मात्र आमच्या डिसिप्लिन लव्हरला माझे कुठलेच कृत्य पसंत पडले नाही. माझ्यावर दुहेरी राग झाला, कारण त्याला मंडळीत घेतला आणि त्याचं लग्नसुद्धा करून दिलं. ह्या गृहस्थाच्या 4 मुली बोर्डिंगात होत्या. एक दिवस त्या घरी आल्या. त्यांना बोर्डिंगमधून काढून टाकण्यात आले. टिळकांनी त्यांची ताबडतोब पुण्याला व्यवस्था केली. आम्हाला आता हायसे वाटले. तो त्याची 5वी मुलगी याच बाईकडे मास्तरीण होती, तिला कामावरून घरात बसवले. तिला सांगितले, तू त्या आजीबाईंकडे जा, त्या देतील तुला काम. ती आली मजकडे रडत. मी तिची समजूत केली. देव गरिबांचा वाली आहे, तू जा, काही काळजी करू नकोस. मनात माझा एक सारखा धावा चालला होता. दुसऱ्याच दिवशी नगरहून मजकडे एक पाहुणी आली. तिचा मुलगा 100 रुपये मिळवता होता. त्याचे लग्न झालेलं नव्हतं. त्या बाईनं मला विचारलं, एखादं स्थळ असेल तर सांगा. मला फार आनंद झाला. घरबसल्या स्थळ आलं. मी तिची विहिणीप्रमाणे बडदास्त ठेवली. तिला मुलगी आणून दाखवली. मुलगी तिला पसंत पडली आणि लवकरच समारंभही झाला. अगदी पहिल्यापासून आम्हाला 2 गोष्टी मिळत गेल्या, बिनभाड्याचे घर आणि गावात घरच्यासारखा डॉक्टर. नगरास डॉक्टर सोराबजी, साताऱ्यास डॉक्टर केळकर, पुण्याला डॉक्टर गोरे, मुंबईला डॉक्टर दांडेकर आणि आता नाशकास डॉक्टर गुप्ते. एक दिवस गावात माझे कीर्तन व्हायचे होते, पण आदल्या दिवशी मला बराच ताप आला. टिळकांनी डॉक्टर केळकरांना चिठ्ठी पाठवली की तिला बरं नाही, ताबडतोब या. चिठ्ठी संध्याकाळी गेली. डॉक्टर घरी नव्हते, कुठेतरी खोयड्यावर गेले होते. घरी येताच टिळकांची चिठ्ठी. बरे काय होते काय नाही हे चिठ्ठीत नाहीच. रात्री 10 सुमार. डॉक्टरांच्या हाताखाली ह्यावेळेला माणूस नाही. पोटात कावळे कोकलतायत. बरोबर काय औषधं घ्यायची हे ठरवता येत नाही. तेव्हा मला जेवढे रोग होणे शक्य होते तेवढ्यांची आठवून आठवून त्यांनी यादी केली आणि औषधं आणि आयुधं एका भल्या मोठ्या बॅगमध्ये भरली. तांगा होता पण तांगेवाला नव्हता. तेव्हा तांगा स्वतःच जोडला, बॅग तांग्यात ठेवली आणि डॉक्टर साहेब टांगा स्वतःच हाकलीत आमच्या बंगल्यावर आले. त्यावेळेपर्यंत माझा ताप उतरला होता. डॉक्टर म्हणाले, अगं थेरडे, तुला झालं होतं तरी काय? साप डसला का कॉलरा झाला? काय झालं काय? मी किती घाबरून गेलो. मला हसू येऊ लागले आणि वाईटही वाटले. मी म्हटले, डॉक्टर माझे आहे उद्या कीर्तन. तेव्हा म्हटले, उद्या ताप बेप यायला नको. डॉक्टरनं औषधाऐवजी आपल्या हातातल्या छडीचे 2 तडाखे माझ्या पाठीत लगावले. अर्थात ते प्रेमाचे असल्यामुळे त्यांना पुन्हा त्यावर औषध नाही चोळावं लागलं. मग डॉक्टरांनीच मला कांजी करून पाजली. दुसऱ्या दिवशी माझं कीर्तन झालं आणि त्यानंतर कीर्तनात दुसरीकडचीही आमंत्रणं मला येऊ लागली. फिचले नावाच्या एका युरोपियन गृहस्थांचंही आमंत्रण आलं. फिचले मिशनरी नव्हते तर एक शिल्पकार होते. त्यांना कोणीतरी आमच्याबद्दल सांगितले होते. ते अत्यंत धार्मिक वृत्तीचे गृहस्थ असल्यामुळे त्यांनी आम्हाला बोलवले. दत्तूचं लग्न झाल्यानंतरचा हा पहिलाच नाताळ होता. दत्तूनं सुनबाईसह सातारला यावं असं मला वाटत होतं आणि दत्तूचं पत्र आलं की आम्हीच मुंबईला यावं. टिळकांना आढेवेढे घेण्याची काही सवय नव्हती. त्यांनी हे म्हणणं ताबडतोब कबूल केलं आणि आम्ही दत्तूकडे मुंबईला गेलो. आम्ही येणार म्हणून 8 दिवस बसून दत्तूनं एका पुस्तकाचं भाषांतर करून 150 रुपये मिळवले होते. तीव्र जाणीवेनंतर दत्तूचा हा उद्योग पाहून टिळकांना त्याचं फार कौतुक वाटलं. आम्ही मुंबईला आलो. चिकी दत्तूकडेच होती. तारा सेंट कोलंबियामध्ये राहत असून कॉलेजला जात होती. पहाटे आम्ही भायखळ्याला पोचलो. दत्तूनं खाली येऊन सामान वर नेले. आत डोकावून पाहतो तो सुनबाईनं पथारी धरलेली. तिला एक घोट पाणी जिरण्याची मारामार. पण मुलीचा आजार तिच्या आईबाबांना मानवलेला दिसला आणि आम्हालाही आनंद वाटला. येताना मी तयारीनं आले होते. तळणमळण तेवढं राहिलं होतं. ते बेबीनं आणि चिकीनं अंगावर घेतलं. सुनेला काही येत नव्हते किंवा ती करण्याची टाळाटाळ करत होती असं नाही, पण तिच्याच्यानं काही होतच नव्हतं. तरी तिनं तसंच मुलींना हाताबोटाशी धरून थोडं थोडं केलंच. माझं कीर्तन होतं तेव्हा मी त्या गडबडीत होते. हा आमचा शेवटचा नाताळ, म्हणजे आम्ही सर्वांनी एकत्र घालवलेला शेवटचा नाताळ. आम्ही तो फार आनंदात घालवला. सुनेनं सासऱ्याला कब्बशा आणि केटली असं चहाचं सामान नाताळचं बक्षीस म्हणून दिलं आणि मला लुगडं दिलं. नाताळ झाला. नव्या वर्षासाठी आम्ही लोणावळ्याला जायचं ठरवलं. तिथं पिछले साहेबांनी आम्हाला भजन कीर्तनासाठी बोलवलं होतं. पत्रव्यवहारानं आणि एक दोन भेटींनीच त्यांची आणि माझी फार चांगली ओळख होऊन त्यांना टिळकांबद्दलही अत्यंत आदर वाटू लागला होता. लोणावळ्यास आम्ही नव्या वर्षाच्या आदल्या दिवशी गेलो. माझं कीर्तन झालं. रात्री नाईट वॉच झाली. 1919 पहिल्या दिवशी आम्ही पिछले साहेबांचेच पाहुणे होतो. दुसऱ्या दिवशी निघताना साहेबांनी टिळकांच्या हातात 500 रुपयांचा चेक ठेवला. नंतर आम्ही पुण्याला गेलो. तिथंही माझी कीर्तनं झाली. आम्ही 500 रुपयांच्या गठडीसह साताऱ्याला पोचलो. आल्यावर डॉक्टर अर्नेस्टचे अंधारात घेतलेले रुपये त्याला अंधारात परत केले आणि मग माझा जीव खाली पडला. टिळक नेहमी प्रार्थना करीत की देवा मला दरिद्री ठेव, मला पैसे नकोत. आणि मी प्रार्थना करी की देवा मला कर्ज नको. आमच्या दोघांच्या प्रार्थना देवानी ऐकल्या. टिळकांची एक कविता आहे की ह्या पैशाचे नको तामुच्या करास हृदया चटके. आमच्या दोघांच्या प्रार्थना परमेश्वरांनी ऐकल्या आणि त्यांनी आमच्या दोघांच्या वृत्तीत फरक करवून ऐकल्या. मला पैसा हवा हवासा वाटे ना, हे टिळकांच्या प्रार्थनेचे उत्तर. आणि टिळकांनी कर्ज करण्याचे सोडून दिले, हे माझ्या प्रार्थनेचे उत्तर. त्यांनी आता कर्ज करण्याचे अजिबात सोडून दिले. आता आम्ही कोणाचेच देणे करी राहिलो नव्हतो आणि टिळकांच्या मागे मला किंवा दत्तूला कोणाचीही पैही द्यावी लागली नाही. इतकं जरी झालं तरी माझा स्वभाव कुरकुऱ्या. मी म्हणे, कोणती वेळ सांगून येत नाही, आपल्या हातापायांसाठी थोडेजवळ पैसे नकोत का? ते म्हणत, ज्यानं आमची जन्माच्या आधीपासून सोय केली आहे तो काय आता करणार नाही. काळजी करून तुला काय मिळते? 500 रुपयांपैकी 200 रुपये कर्ज फेडले, 100 रुपये देवाच्या दरबारात खर्च केले आणि 200 रुपये बाजूला टाकले. या पैशाचा पुढे योग्य वेळी उपयोग झाला.